चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, शनिवार 13 जुलै 2019। डोमेस्टिक मार्केट। आज आठवड्याच्या शेवटी बाजारात मोठी हालचाल दिसून नाही आली। महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव 3,100 ते 3,140 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले, तर रिसेलचे भाव 3,030 ते 3,075 रुपये होते। उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3,180 ते 3,310 रुपयात होत आहे। रिसेलचे भाव 3,185 ते 3,310 रुपये आहेत। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,100 ते 3,140 रुपये होता, तर तमिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3,200 ते 3,250 रुपयेमध्ये झाली।